ਆਕਾਸ਼ਵਾਣੀ। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग। एनडीएच्या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड, तर जनतेनं मोदी यांना नाकारलं असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा इंडिया आघाडीच्या बैठकीत दावा। लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा इरादा। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 2303 अंकांची वाढ। टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय। आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांची पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक। लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीनंतर मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि प्रधानमंत्रीपदाचा तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला। राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि नवं सरकार स्थापन होईपर्यंत कामकाज पाहण्याची विनंती केली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी आज 17वी लोकसभा विसर्जित केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं रणनीती ठरवण्यासाठी एनडीएच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज नवी दिल्ली इथं झाली। प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं केलेल्या प्रगतीबद्दल सर्व नेत्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं। विकसित भारतासाठीचा मोदी यांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्व घटक पक्ष त्यांना साथ देतील अशी ग्वाही या बैठकीत देण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीला उपस्थित होते। एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी आपली समर्थनपत्र दिली, तसंच या बैठकीत एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीनं निवड करण्यात आली। एनडीएच्या संसदीय नेत्याची निवड 7 जून रोजी केली जाणार आहे। इंडिया आघाडीची बैठकही आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली। नव्या सरकारच्या स्थापनेबाबत आघाडीचं धोरण काय असावं याविषयी या बैठकीत चर्चा झाली। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते। इंडिया आघाडीनं एकजुटीनं समन्वयानं आणि पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवली असं सांगून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आघाडीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन केलं। या निवडणुकीत जनतेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पूर्णपणे नाकारला आहे, हा त्यांचा राजकीयच नव्हे तर नैतिक पराभव आहे असं खरगे यांनी नमूद केलं। लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या भाजपाच्या पराभवाची जबाबदारी आपण घेत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते। आता पक्षात पूर्णवेळ काम करण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती आपण पक्ष नेतृत्वाला करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बाहेर पडून काम करण्याची गरज नाही, त्यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी अशी विनंती आपण फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वालाही करणार असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वार्ताहर परिषदेत बोलताना सांगितलं। महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी सर्व पक्षांची एकत्रित आहे, त्यावर एकत्रितरित्या चर्चा करून तोडगा काढू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। राजीनाम्याच्या निर्णयासंदर्भात फडणवीस यांच्याशी चर्चा करू असंही ते म्हणाले। आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा होत आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला हा एक जागतिक उपक्रम आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरण दिनानिमित्त जनतेला शाश्वततेवर आधारित चांगल्या आणि हरित जगाची निर्मिती करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. मानवता आणि निसर्ग यांच्यातला सुसंवाद हा शाश्वत जीवनाचा पाया असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पर्यावरण दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित एक पेड़ मां के नाम या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या बुद्ध जयंती उद्यानात एक रोपटं लावलं. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून केंद्रीय संचार ब्युरो, पुणे महानगरपालिका आणि IMERT महाविद्यालय यांच्या वतीनं आज कर्वेनगर इथल्या महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्र इथं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची बांबूविषयी माहिती देणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कल्पवृक्ष बांबू पर्यावरण शाश्वतता परिषद 2024 या स्मरणिकेचं प्रकाशन केलं. या कार्यक्रमाला कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल हे देखील उपस्थित होते. जीवाश्म इंधनांचा वापर बंद केल्याशिवाय मानवी समाज जगू शकणार नाही, याला बांबू हाच पर्याय असल्याचं पाशा पटेल यांनी यावेळी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेनं प्रथमच हवामानविषयक अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक घोषित केलं असून आर्थिक वर्ष 2024-25 या अंदाजपत्रकात हवामानविषयक उपक्रमांसाठी 10,224 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशाच्या शेअर बाजारातल्या कालच्या घसरणीला आळा घालत आज मोठी तेजी नोंदवली. व्यवहार सुरू झाले तेव्हा थोड्या प्रमाणात घसरलेल्या शेअर बाजारांनी नंतर तेजीचा रस्ता पकडला आणि दिवस अखेरपर्यंत त्यात वाढच होत गेली. व्यवहार संपले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2,303 अंकांची तेजी नोंदवून 74,382 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 736 अंकांची वाढ नोंदवत 22,620 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकही 2,126 अंकांची वाढ नोंदवून 49,000 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारानं आज एकाच दिवसात सर्वाधिक व्यवहारांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. 6 तास 15 मिनिटांच्या कालावधीत 1,971 कोटी रुपयांच्या ऑर्डर आणि 28,55,00,000 रुपयांचे ट्रेंड एका दिवसात हाताळले गेले. आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड सोबत न्यूयॉर्क इथं नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या तिसऱ्या षटकात 1-7 झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार मॅथ्यू एबडेन या जोडीनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी बेल्जियमच्या जोडीचा 7-6, 5-7, 6-1 असा पराभव केला. पहिलाच सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये बोपन्ना आणि एबडेन यांची कामगिरी थोडीशी खालावली आणि प्रतिस्पर्धी जोडीनं दुसरा सेट जिंकला. मात्र बोपन्ना आणि एबडेन यांनी जोरदार पुनरागमन करून तिसरा सेट 6-1 असा सहज किशात घातला आणि उपांत्य फेरीतलं स्थान नक्की केलं. नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढल्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असून येत्या 3-4 दिवसात मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटकाचा उर्वरित भाग, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी भाग, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तो पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग. एनडीएच्या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीनं निवड, तर जनतेनं मोदी यांना नाकारलं असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा इंडिया आघाडीच्या बैठकीत दावा. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा इरादा. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 2,303 अंकांची वाढ. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एवडेन यांची पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.